आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याचं वृत्त एकनाथ शिंदे यांनी फेटाळलं. वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा पदाचा राजीनामा. विधानसभा निवडणुकीसाठी आसाममध्ये सुमारे 86 तर पुदुचेरीमध्ये सुमारे 90% अशी विक्रमी मतदानाची नोंद. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाच्या कारवाईत सुमारे 30 किलो सोनं जप्त. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 918 अंकांची वाढ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याचं वृत्त शिवसेनेनं फेटाळलं आहे. ठाकरे गटाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बोलत होते. अशी कोणतीही बैठक झालेली नाही, त्यामुळे माध्यमांनी अशा बातम्या देणं टाळलं पाहिजे असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आज पदाचा राजीनामा दिला. अलाहाबाद न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम करत असताना वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा आढळल्याप्रकरणी त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात येत होता. राजीनाम्यासाठी वेगळं कारण न देता आपण अतिशय शोकसंतापाने पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्देशून लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे. पुदुचेरी, आसाम आणि केरळमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी काल झालेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे. त्यानुसार आसाममध्ये 85.91% तर पुदुचेरीमध्ये 89.87% अशी विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. केरळात 78.27% मतदारांनी मतदान केलं. या तिन्ही ठिकाणी महिलांनी केलेल्या मतदानाची टक्केवारी देखील विक्रमी आहे. आसाममध्ये 85%, केरळात 81.19% तर पुदुचेरीत 91.4% महिला मतदारांनी आपली पसंती मतयंत्रावर नोंदवली. पश्चिम आशियातल्या संघर्षादरम्यान वीज आणि ऊर्जेची मागणी टिपेला पोचली असतानाही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन बैठकीत ऊर्जा मंत्रालयाचे सचिव पियुष सिंग यांनी सांगितलं की देशातल्या सर्व औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा असून ते पूर्ण क्षमतेनं काम करत आहेत. येत्या 3 महिन्यात औष्णिक, सौर, पवन आणि जलविद्युत प्रकल्पांची एकत्रित क्षमता 22,000 मेगावॅट्सपर्यंत नेण्याची सरकारची योजना आहे. देशात घरगुती वापराचा एलपीजी आणि इंधनाचा पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं. पेट्रोल आणि डिझेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून कुठेही साठा संपल्याचं वृत्त नाही असं त्या म्हणाल्या. गेल्या 14 मार्चपासून व्यावसायिक वापरासाठी 1,06,000 टन गॅसचा पुरवठा झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 5 किलोग्राम वजनाचे 1,00,000 जास्त सिलेंडर्स दररोज विकले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या घडामोडींवर सरकारचं बारकाईनं लक्ष असून ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीनं विविध मंत्री आखाती देशांचे दौरे करत आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं आहे. लेबनॉनमधल्या हिंसाचार चिंतेचा विषय असून तिथल्या भारतीय समुदायाशी भारतीय दूतावासाचा सतत संपर्क आहे. आपल्या नागरिकांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य असून आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालनही आवश्यक आहे असं ते म्हणाले. आखातातले सर्व भारतीय नाविक कर्मचारी सुरक्षित असून गेल्या 24 तासात भारताच्या कोणत्याही जहाजाबाबत अनुचित प्रकार झाल्याचं वृत्त नाही असं बंदर, नौवहन आणि जलमार्ग विभागाचे सचिव मुकेश मंगल यांनी सांगितलं. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ येत्या 15 ते 21 जून दरम्यान मुंबईच्या NFDC संकुलात होणार आहे. माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन अशा 3 प्रकारचे चित्रपट जगभरातून या महोत्सवात सादर होतात. सहभाग नोंदवण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत येत्या रविवारपर्यंत म्हणजेच 12 एप्रिलपर्यंत आहे. अधिक माहिती filmfreeway.com मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल MIF वर उपलब्ध आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 30 किलो सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयानं हाणून पाडला आहे. ऑपरेशन धाबू ब्लिट्स कारवाईत पकडण्यात आलेल्या सोन्याचं मूल्य 37.74 कोटी रुपये इतकं आहे. या प्रकरणी 24 महिलांना अटक झाली आहे. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसाखेर 918 अंकांची वाढ झाली आणि तो 77,550 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 275 अंकांची वाढ नोंदवत 24,051 अंकांवर बंद झाला. लिंगभाव समानता आणि महिला सक्षमीकरण हे दोन मुद्दे विकास प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असण्याची गरज राज्य विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोरे यांनी अधोरेखित केली आहे. पणजी इथं आयोजित केलेल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या परिषदेमध्ये विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करतेवेळी विधिमंडळातील युवा सदस्यांची भूमिका या विषयावर त्या बोलत होत्या. विधिमंडळातील युवा सदस्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासाबरोबरच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांनी यावेळी केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली ही 2 दिवसीय परिषद झाली. नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईत येणाऱ्या नागरिकांना परवडणारी भाड्याची घरं उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारून ती कार्यान्वित करावी, त्यासाठी आवश्यक असणारं पोर्टल उभारावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं एका शासकीय बैठकीदरम्यान दिले. भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध असलेल्या घरांबाबत समन्वयानं कारवाई झाल्यास मालक तसंच भाडेकरू या दोघांनाही अडचण येणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम 1999 या कायद्याअंतर्गत या कामी सक्षम प्राधिकारी म्हणून पोलीस उपायुक्त यांना नियुक्त करावं असंही फडणवीस यांनी यावेळी सुचवलं. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आगामी गगनयान मोहिमेसाठी दुसरी एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथं ही चाचणी करण्यात आली. अंतराळवीर ज्या कॅप्सूलमध्ये बसतात तिला पृथ्वीच्या आवरणात पुन्हा प्रवेश करता यावा आणि सुखरूप उतरता यावं या दृष्टीनं ही चाचणी महत्वपूर्ण मानली जाते. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या यशस्वी चाचणीबद्दल इस्रोचं अभिनंदन केलं आहे. मुंबईतील सीधावाटप विभागाच्या यंत्रणेनं अवैध गॅस साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली असून मुंबईतल्या डोंगरी परिसरात अवैध गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या 8 गाड्यांसह 451 सिलेंडर जप्त केले आहेत. हा मुद्देमाल 40,61,716 रुपये किमतीचा असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जीवनावश्यक वस्तूंचा अशा प्रकारचा काळाबाजार किंवा अवैध साठवणूक कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, त्याविरुद्ध कठोर कारवाई मोहीम भविष्यातही अशीच सुरू राहील असा इशारा सीधावाटप विभागानं दिला आहे. राज्य विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीनं 3 दिवस नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करत शासनाच्या योजना आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचत आहेत की नाही याचा आढावा घेतला. पहिल्या दिवशी आढाव्यानंतर 2 दिवस 2 पथकांच्याद्वारे या समितीतील आमदारांनी विविध विकास कामांना भेट दिली. पेसा भरतीतील उमेदवारांना प्राधान्यानं भरती करण्याच्या सूचना यावेळी समितीनं केल्या. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. गुवाहाटी इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. मात्र पावसामुळे नाणेफेक अद्याप झाली नसून सामना लांबण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याचं वृत्त एकनाथ शिंदे यांनी फेटाळलं. वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा पदाचा राजीनामा. विधानसभा निवडणुकीसाठी आसाममध्ये सुमारे 86 तर पुदुचेरीमध्ये सुमारे 90% अशी विक्रमी मतदानाची नोंद. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागाच्या कारवाईत सुमारे 30 किलो सोनं जप्त आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसाखेर 918 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.